माझे मित्र श्री भीमराव पंचाळेजी या संमेलनाचे अध्यक्ष नानिवाडेकरजी, ई ए पाटील साहेब, अमरजा चव्हाण मॅडम, रवी वाडकर मंचावर सर्व उपस्थित मान्यवर, माझे मित्र माजी आमदार प्रमोद जठारजी आणि सर्व कलावंत गझलकार कवी साहित्यिक लेखक सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। खरं म्हणजे आपल्या सगळ्या कलावंतांना सलाम करण्यासाठी भीमरावजी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्या कलेलाही मी सलाम करतो। नववं मराठी गझल संमेलन आणि ते अखिल भारतीय साधी गोष्ट नाही आहे। पहिलं दुसरं संमेलन असतं तर मी समजलो असतो, पण नऊ संमेलन एका पाठी एक करणे याला खूप मेहनत लागते, खूप जिद्द लागते। आणि मी मगाशी भीमरावजींशी बोलत होतो की संमेलन करून एक संमेलनातीमध्ये नाही आयोजकांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली पाहिजे, एक चैतन्य, एक आनंद, एक समाधान असं निर्माण झालं पाहिजे। मला उदाहरण आठवते न्यूक्लिअर सायंटिस्ट असल्यामुळे न्यूक्लिअर रिॲक्शनचं, न्यूक्लिअर रिॲक्शनचं वैशिष्ट्य काय असते मित्र, तर त्याच्यामध्ये एक न्यूट्रॉन येतो, तो त्या युरेनियम प्लुटोनियम फिसाईल मटेरियलवरती ॲक्शन करतो आणि त्याचं विघटन करतो, एनर्जी निर्माण करतो आणि त्याच्यातून 2.4 न्यूट्रॉन्स निर्माण करतो। एक न्यूट्रॉन येतो आणि एनर्जी पण निर्माण करतो आणि 2.4 न्यूट्रॉन। आता हे 2.4 न्यूट्रॉन काय करतात, तर पुन्हा रिॲक्शन्स करतात। असे जर अनकंट्रोल्ड सोडले हे 2.4 तर त्याचं एक्सप्लोजिव्ह मिक्सर तयार होतं आणि म्हणून त्याला 2.4 नाही ठेवता येत, ते 1.4 ॲब्सॉर्ब करायला लागतात। एकच त्यातला ठेवता येतो की तो कंट्रोल्ड रिॲक्शनमध्ये पुन्हा एक रिॲक्शन करेल, पुन्हा तो एनर्जी निर्माण करेल, अशी न्यूक्लिअर एनर्जी निर्माण होते। मला असं वाटतं या संमेलनामध्ये एक कवी आला, एक गझलकार आला, त्याने रिॲक्शन केली आणि 2.4 कलाकार गझलकार निर्माण केले आणि त्यांनी अनेक गझलकार निर्माण केलेलं। जी चेन रिॲक्शन आहे, ही चेन रिॲक्शन या ठिकाणी मला पाहायला दिसते। मला भीमराव पांचाळे जेव्हा पहिल्यांदा भेटलो आम्ही, तेव्हा त्यांनी एक त्यांच्या गझलची सीडी मला दिली आणि त्याचं नाव होतं दुःखाचे दाणे। तुम्ही भीमरावला म्हटलं की अरे दुःखाचे दाणे कशासाठी, त्यामुळे तुम्ही ऐका तुम्हाला कळेल। आणि मला खरोखरच ते दुःखाचे गाणे ऐकून आनंद झाला। दुसरा काळ आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा त्यांनी दुसरी त्यांची सीडी दिली आणि त्या सीडीचं नाव होतं दुःखाचे तेजाव। तर आम्ही एक प्रश्न विचारला भीमरावला की म्हटलं हे दुःखाचं गाणं सतत गायल्याने दुःख कमी होतं का? मित्र त्याने जे उत्तर दिलं ना ते खूप मार्मिक होतं आणि लक्षात ठेवण्यासारखं होतं। ते म्हणाले दुःख कमी होतं का नाही हे तो माहिती नाही, पण दुःख सहन करण्याची ताकद मात्र येते आणि तोच दुःख गाण्याचा आमचा एक आनंद असतो। तर मी नेहमी त्यांना भेटलो की सांगतो की तुमच्या दुःखात भीमराव मी सहभागी आहे। मित्र आशा भोसलेंना एकदा एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की ताई दुःख आणि कलावंत याच्यामधलं काय नातं आहे, तर त्यांनी उत्तर दिलं क्षणात की ते म्हणाले की सुखी माणूस कधीही कलावंत होऊ शकत नाही, कलावंत व्हायचं असेल तर दुःखाची किनार ही लागतेच। आणि म्हणून मित्र आपल्या जीवनात जर दुःखाची किनार आली असेल ना, तर आपण दुःखी होऊ नका, आपण सुखी व्हा की वा मला एक कलावंत माझ्यातला जागृत होण्याची किंवा कला माझ्यात जागृत होण्याची, कलावंत होण्याची एक संधी मला निर्माण झालेली आहे, हा तो आनंद आहे। सुखी माणूस कधी कलावंत होऊ शकतो शकत नाही, त्याला दुःखाची झालरी लागते। मला भीमराव योग आला माझ्या जीवनामध्ये, अनेक मोठ्या माणसांना भेटण्याचा, त्यातला एक खूप मोठा माणूस होता बाबा आमटे। आणि बाबा आमटेंचा नव्या मुंबईमध्ये मी कार्यक्रम आयोजित केला होता तेव्हा ते बोल ते एक वाक्य जे बोलले ना ते माझ्या कानात सदैव असं रुंजी घालतं. ते असं म्हणाले की जे वेद सांगत नाही ना ती वेदना सांगते. वेदनेचं महत्व आपल्या आयुष्यात किती असतं, जे वेद सांगत नाही ते वेदना सांगते. पण ही वेदना समजून घेण्यासाठी आपल्या मनातली संवेदना ही जागी असणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं आपल्यासारखे कलावंत जे दरवर्षी भेटतात तर हे एक मनातली संवेदना जागी करण्याचंच काम आपण करत आहात. आणि म्हणून खरोखर आपल्याला मला सलाम करावा असं वाटतो. दुःख हे माणसाला कुरवाळत ठेवावं असं वाटत असतं की दुःख खूप जवळचं असतं, सुख माणूस एवढं कुरवाळत नाही. आणि म्हणून एक थॉट मी असा ऐकला होता की एव्हरी सक्सेसफुल पर्सन हॅज अ पेनफुल स्टोरी. एव्हरी सक्सेसफुल पर्सन हॅज अ पेनफुल स्टोरी आणि एव्हरी पेनफुल स्टोरी हॅज अ सक्सेसफुल एंडिंग. हे अधिक महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे पेनफुल स्टोरी जर असेल तर अजिबात चिंता करण्याचं कारण नाही. फक्त एक थॉट मला या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटतो आणि सांगून मी थांबणार आहे की आपण औषधाची गोळी कशी चटकन गिळतो, कारण ती कडू असते. आणि चॉकलेट जर आपल्याला दिलं तर आपण चॉकलेटचं काय करतो की चघळत राहतो, आनंद घेत राहतो. त्याचा ते चघळावं असं वाटतं, ते अधिक वेळ आपण चघळतो. पण दुःखाची जी कडू गोळी असते त्याच्यासाठी आपण तसं करत नाही, ती आपण चघळत राहतो. आणि आनंदाचे क्षण हे आपण गोळीसारखी चटकन गिळून घेतो. आणि म्हणून आपल्या आयुष्यातला जो दुःखाचा क्षण आहे तो लांब होतो आणि आनंदाचे क्षण आहे ते छोटे होतात. मित्र, आनंद जर वाढवायचा असेल ना तर आनंद चॉकलेटसारखा चघळा आणि दुःख हे गोळीसारखं चटकन गिळून घ्या, ते विसरून जा. आणि मग तुकारामाची म्हणसुद्धा तुकारामाची मत सुद्धा खोटी ठरेल की तुकाराम महाराज म्हणतात की दुःख पर्वता एवढे सुख जवा एवढे. असं होणार नाही. दुःख पर्वता एवढे होईल आणि सुख जवा एवढे होईल जेव्हा आपण दुःखाची गोळी चटकन गिळून घ्याल. मला या ठिकाणी भीमराव पांचाळे आणि सर्व मित्रांना भेटता आलं. थोडा वेळ आणखी मी थांबणार आहे आपले दुःख ऐकण्यासाठी आणि आपल्या दुःखात सहभागी होण्यासाठी. मला जो या ठिकाणी बोलावलं, मानसन्मान दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.